ख्रिस्त मावाला भाऊस अनबिहनेस तुम्हाला केसाला प्रभु इसुने नामा प्रेमी सलाम। आज आपले ऐकू देवनी गोट भाग 15 वचन ना देश। सेल्ले समय ईगे काय इज्रायलसी वचन ना देश कनान मा प्रवेश करत यहुस्वानी यरिको सहार काय जो मजबूत दिवाल कन सुरक्षित हता तेमा दोन जासूस दवाडात। सहारमा राहाब नावनी वेश्या रह हती जेने जासूस सहला दपाडला नी तेने मागून तेने पोळी जावलासाठी मदत करी। तेने ईसा करा कहा काय ती देववर विश्वास राख हती। तेही राहाब नी तेने परिवारला जदव ते यरिखोना नाश करतील तद्व बचूला वचन दिदा। इज्रायलीसी वचन्य देशमा जावलासाठी यर्दन नय पार करूला हती। देवनी यहोस्वाला सांगा याजकला पेले जाऊ दे जदव याजकसी पदर न पाय यर्दन नय माथवनात काय दक्षिण कन्ना पानी वहूला बंद हुई गे नितहा इज्रायली नय ने दुसरे कड़ सुके जागावर पोहोचनात। यर्दन नय पार करनात मग देवनी यहोस्वाला सांगा काय करी शक्तिशाळी यरिको साहवर हुमला करूला। लोकाही देवनी आज्ञा पाळी जिसा देवनी तेहाला करूलासाठी सांगेल होता। सैनिक नियाजकसी यरिको साहारने चुंबूत छ एक दिसमा एक वार ईसा छ दिस फिरनात। तद्व सातमे दिसे इज्रायलीसी सहारने चुंबूत सात वार फिरनात। जदव ते सहारना सेल्ला चकर मार हतात तद्व जदव याजकसी रण सिंगडा वाजवा नि सैनिकसी उच्चे आवाजकन आरडनात तद्व यरिकसी दिवाल पडी गय। इज्रायली सहला देवनी जिसी आज्ञा करेल तिसाज सहारमातला आखेना नाश करा। तेनी राहाब ने तेने परिवारला बाकी राखा जो इज्रायल ना भाग बनना। जदव दूसरा लोका का जे कनान मा रह हतात तेही जदव आयका का इज्रायली से यरिखोना नाश करेला है तद्व तेहला बिहवा आना काय इज्रायली से तेहवर पन हमला करते। देवनी इज्रायली सहला आज्ञा दीदी हती काय तेही कनान माहून कनी पन देश जाती हारी समझौता करूला नहीं पन कनानीसी एक देश जाती जे गिबियोनीसी संगाज हतात तेही यहोस्वाला खोटा सांगना काय ते कनानहून बहु दूर रह हतात। तेही यहोस्वाला समझौता करूला सांगा। यहोस्वा नित इज्रायलीसी देवला सोदेल नहीं काय गिबियोनीसी कठला आहात तहा यहोस्वानी तेहने हारे शांतिना करार करात। इज्रायलीसी जदव जाना काय गिबियोनीसी तेहाला ठगेला हा तद्व तेहाला बहु रगानी पन तेही तेहने हारे शांतिना करार राखात कहा काय ती देवने पुढं वचन होता। जराक समय मागून कनान देशनी दुसरी जाती अमोरीसी आयका काय गिबियोनीसी इज्रायल हारे समाधान करेला हा तहा तेही पदरना सेनाला भेगा करा नि तेना एक सेना बनावी हुन गिबियोनवर हमला करा। गिबियोनीसी यहोस्वावर मददसाठी संदेश दवाडा तहा यहोस्वाने इज्रायलने सेनाला गोळा करा नि तेही गिबियोन पोहोचूलासाठी आखी रात चालनात। एकदम सकाळने तेही अमोरी सेनाला विचारेलने तिसा हुमला करा। ते दिसी देव इज्रायलसाठी लढना तेने अमोरी साहला अचंबा करी टाकात नि तेने मोठला करा दवाडात जे कण बुहू अमोरी मरी गेत। देवने सुयला पण आबूटमा एक जाग अटक विदिदा जे कन इज्रायली पासी अमोरी साहला आखेरी ते हरवूला पुरता समय होता ते दिशी देवनी इज्रायल साठी मोठी जीत मेळवी देवनी ते सेनाला हरवा मागून कनानने दुसरी जाती पण गोळी होईने इज्रायलवर हुमला करूला लागणे यहोशुआ नी इज्रायलीसी तेहावर हुमला करीहून तेहना नाश करा यी युद्ध मागून देवने इज्रायलने अख्खेज कुळला वचन्य देशमा पदरना भाग दिदा तेने मागून देवने इज्रायलने हदमा शांती लई जद्व यहोशुआ डवर हुईना तद्व तेने इज्रायलने आखे लोकाला गोळा करात तद्व यहोशुआनी देवनी सिनाईमा तेने करारला मानूला जी सरत होती ती तेहाला आठव करवी लोकाही देवहारी विश्वासी रहूला ने तेने नियमला पाळूला वचन दिदा बायबलनी गोट यहोशुआ 1:24 अध्याय